आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा भागा वरवीं मोनाली प्रभु तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत फक्त संवसारीक भविष्याबद्दलच्या चर्चेच्या केंद्रस्थानी ना, पूण या चर्चांचे फुडारपण करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्युनिकांत नॉर्वेचे अर्थमंत्री आनी म्युनिक सुरक्षा मंडळाचे नवे नेमिल्ले अध्यक्ष जेन्स स्टॉलनबर्ग हांची भेट घेतली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनाचेर काल सांजवेळा जाल्ल्या चेंगराचे दुखेत 15 जणांक मरण आयले आनी 7 जाण जखमी जाल्यात. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल राती वडोदरांत जाल्ल्या मॅचीन दिल्ली कॅपिटल्सान मुंबय इंडियन्साक 2 विकेटींनी हारयलो. आता पुराय खबरो. भारत फक्त संवसारीक भविष्याबद्दलच्या चर्चेच्या केंद्रस्थानी ना, पूण या चर्चांचे फुडारपण करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल सांगले. दिल्लीत एका मिडिया हाऊसान आयोजित केल्या शिखर सभेत उलयतना मोदी हांणी सांगले, भारतान संवसारीक पावण्यार अशी सुवात मेळयल्या जी ताका पयलीं केन्नाच मेळू नाशिल्ली. भारताचेर आशिल्लो विश्वास पयलीं परस चड बळिश्ट आसा, मागीर तो मुखेल राष्ट्र आसूं वा जागतीक मंच आसूं, अशें तांणी नमूद केलें. भारत 2014 वर्सा सावन नेटान उदरगतीच्या मार्गाचेर आसा असे प्रधानमंत्री मोदी हांणी स्पष्ट केले. फक्त एका दशकांत भारत संवसारांतल्या पयल्या 5 प्रमुख अर्थवेवस्थांपैकी एक जाला असे तांणी नदरेक हाडले. येत्या काळांत भारत तिसरी सगळ्यांत व्हड अर्थवेवस्था जातली असो विश्वास मोदी हांणी उक्तायलो. तशेंच आपल्या सरकारान वेवसायाच्या भयांचे रुपांतर वेवसाय करपाच्या सोपेपणान केला असे तांणी अधोरेखित केले. विकसित भारत जावपाच्या भारताच्या प्रवासान तांचे सरकार खासगी क्षेत्राक एक प्रमुख भागीदार पळयता असे मोदी हांणी म्हळे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी म्युनिकांत नॉर्वेचे अर्थमंत्री आनी म्युनिक सुरक्षा मंडळाचे नवे नेमिल्ले अध्यक्ष जेन्स स्टॉलनबर्ग हांची भेट घेतली आनी जागतीक सुरक्षा वेवस्थेचे उदरगतीचे तांणी फळादीक चर्चा केली. तशेंच म्युनिक सुरक्षा परिषदेच्या निमतान डॉ जयशंकर हांणी अर्जेंटिनाचे परराष्ट्र आनी वेपार मंत्री जेरार्डो वेर्थन हांची भेट घेतली. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान परराष्ट्र मंत्र्यांनी भारत अर्जेंटिना वेपार आनी गुंतवणूक आनीक वाडोवपा विशीं चर्चा केल्या असे सांगला. नवनिर्माण करप्यांनी आनी उद्देजकांनी पारंपारीक समाजाच्या गिन्यानाच्या आधाराचेर दुर्लक्ष करचे न्हय असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. ल्हान प्रमाणांतल्या पारंपारीक उपायांचे म्हत्व विसरूंक नाका असो सल्लो राष्ट्रपतींनी तरणाट्यांक दिलो. काल रांचीन बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मेसराच्या प्लॅटिनम महोत्सवांत उलयतना राष्ट्रपतींनी विकसित भारत उबारपाक तरणाट्यांची उमेद आनी वचनबद्धताय म्हत्वाची भूमिका साकारतली अशें स्पश्ट केलें. बायलां सशक्तीकरणाविशीं राष्ट्रपतींनी सांगले, विज्ञान अभियांत्रिकी तंत्रगिन्यान आनी गणित या मळार चलयो फाटीं ना. शिक्षण आनी नवनिर्माणांत 70 वर्सां उत्कृश्ट कामगिरी पुराय केल्ल्या BIT मेसराच्या गिरेस्त दायजा विशीं राष्ट्रपतींनी अभिमान उक्तायलो. झारखंडाचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार हांणी कार्यावळीक संबोधित करतना सांगले, नव्या भारतांत शिक्षणाचे मळार चलयो चल्यां परस बरें काम करतात. दिल्लीन काल सांजवेळा नवी दिल्ली रेल्वे स्टेशनाचेर चेंगरा चेंगरी सारखी परिस्थिती निर्माण जाल्ल्यान 15 जणांक मरण आयलां जाल्यार 7 जाण जखमी जाल्यात अशे अधिकाऱ्यांनी सांगले. जखमींक उपचारा खातीर हॉस्पिटलांत दाखल केल्ल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी दिली. अचकीत प्रवाशांची गर्दी जाल्ल्यान ही घडणूक घडल्या अशें सांगून ही घडणुकेची उंचेल्या पांवड्यावेली चौकशी करपाचो आदेश दिला अशें तांणी सांगले. आतां परिस्थिती नियंत्रणांत आसा अशें तांणी म्हळें. गर्दी उणी करपा खातीर प्रयागराजांतल्या महाकुंभा खातीर तात्काळ 4 विशेष गाडयो रवाना केल्यो आनी परिस्थिती नियंत्रणांत हाडली. गर्दी वेवस्थापनान मदत करपा खातीर आनी मदत उपाय योजनांचेर नियंत्रण दवरपा खातीर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दळाची एक टीम सुद्धा तैनात केल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी या घडणुकेचेर दुख्ख उक्तायले. ह्या अपघाता संबंधी वैष्णव दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना आनी हेर संबंधित अधिकाऱ्यांकडे उलयल्ल्याचे केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सांगले. सगळ्यांक शक्य तितली मजत करपाचे निर्देश दिल्या अशें शाह हांणी म्हळे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी दुख्ख उक्तायले. दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना हांणी हॉस्पिटलांत भेट दिवन जखमी खातीरच्या सुविधांचो नियाळ घेतलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन जावपी इंडिया टॅक्स 2025 वांटेकार जातले. मोदी ह्या वेळार उपस्थितांक संबोधित करतले. भारत टॅक्स 2025 ही एक व्हडली जागतीक कार्यावळ भारत मंडपमान 14 फेब्रेराक सुरू जाल्ली कार्यावळ 17 फेब्रेर मेरेन चलतली. ह्या कार्यावळीत कच्चो माल तयार केल्ली उत्पादनां सहाय्यक उपकरणांची पुराय टेक्सटायल मॉल साखळी एकाच सुवातेर उपलब्ध आसा. बर्लिन चित्रपट महोत्सव 2025 काल वेव्स 2025 खातीरचो आउटरीच कार्यक्रम आयोजित केल्लो. ह्या वेळार भारतीय शिष्टमंडळान युरोपियन चित्रपट बाजारपेठेन आघाडीचेर आशिल्ल्या जगभरांतल्या प्रमुख चित्रपट निर्मात्यां बरोबर विचार विनिमय केलो. हे सत्र म्हणजे भारताचो प्राचीन वारसो आनी आधुनिक तंत्रगिन्याना विशयक प्रगतीचे अनोखे मिश्रण प्रदर्शित करपा खातीरचो मंच ठरलो. बर्लिन फिल्म फेस्टिवलांतल्या फिल्म उद्देगाच्या फुडाऱ्यांक वेव्स 2025 शिखर सभेन वांटो घेवपाक आमंत्रीत केल्यात. बर्लिनेलान जाल्ल्या एका कार्यावळीत उलयतना नामनेचे दिग्दर्शक आनी अभिनेतो शेखर कपूर हांणी भारतीय मनरिजवण उद्देगाची अफाट क्षमता अधोरेखित करपी एक प्रेरणादायक भाषण केले. भारताच्या नेटान वाढपी AVGCXR एनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आनी ऑगमेंटेड रियालिटी क्षेत्रा बरोबरूच सहकार्य करपाची वेव्स कार्यावळ ही एक बरी संद आसा अशें तांणी सांगले. भाजपचे अध्यक्ष JP नड्डा हांणी काल दिल्लींतल्या भाजपच्या मुख्यालयांत पक्षाच्या सरचिटणीसांची बसका घेतली. ह्या बसकेन पक्षाचे सरचिटणीस BL संतोष, विनोद तावडे, तरुण चुग आनी हेर हाजीर आशिल्ले. तामिळनाडून काशी हांचे मदल्या सांस्कृतीक आनी बौद्धीक संबंधांक चालना दिवपा खातीर आयोजित केल्ल्या काशी तामिळ संगमाची तिसरी आवृत्ती काल वाराणसीत सुरू झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, माहिती आनी प्रसारण राज्यमंत्री L मुरुगन आनी उत्तर प्रदेशाचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी ह्या प्रतिश्ठीत सांस्कृतीक महोत्सवाचे उक्तावण केले. शिक्षण मंत्रालयान वेगवेगळ्या मंत्रालयान उत्तर प्रदेश सरकारच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट तामिळनाडू आनी काशी हांचे मदले पुर्विल्ले सांस्कृतीक बंधन घटमूट करप हे आसा. इंडियन सुपर लीग फुटबॉल सर्तीन काल सांजवेळा कोचीन मोहन बागान सुपर जायंटान केरला ब्लास्टर्स FC 3-0 अशी घसघशीत जैत जोडले. ह्या जैताक लागून 21 खेळांतल्यान 49 गुण मेळून ते गुण तालिकेन पहिल्या क्रमांकाचेर आसा आनी एक खेळ उणो खेळपी FC गोवा परस 10 गुण फुडें आसात. ह्या दिसाच्या आनी एका मॅचीन चेन्नयच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमाचेर चेन्नय FCन पंजाब FC 2-1 अशें हारयलो. आज कोलकातान विवेकानंद युवा भारती क्रिडांगणान मोहम्मदन SC ईस्ट बंगाल FC आड खेळटलो. ही मॅच सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल राती वडोदरान जाल्ल्या मॅचीन दिल्ली कॅपिटल्सान मुंबय इंडियन्साक 2 विकेटींनी हारयलो. पहिली फलंदाजी करून मुंबय इंडियन्सान दिल्ली कॅपिटल्सा खातीर 165 धावण्याचे लक्ष थारायले. दिल्ली कॅपिटल्सान निर्धारित 20 ओव्हरींनी लक्ष साध्य केले. आज सांजवेळा वडोदरान गुजरात जायंट्स आनी UP वॉरियर्स हांचे मदीं खेळ जातलो. ही मॅच सांजवेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. छत्तीसगडान जाल्ल्या शारी संस्थांच्या वेंचणुकेन 173 शारी संस्थांपैकी भारतीय जनता पक्षान 126 आनी काँग्रेसीन 39 संस्थांनी जैतिवंत जाल्या. राज्यांतल्या सगळ्या 10 नगरपालिकांनी महापौर पदा खातीर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार वेंचून आयल्या. वट्ट 49 नगरपालिकांतल्या 35 नगरपालिकांनी भाजपाचे उमेदवार अध्यक्षपदाचेर वेंचून आयल्यात. 8 नगरपालिकांनी काँग्रेस, 1 पालिकेन आम आदमी पार्टीन, 5 नगरपालिकांनी अपक्ष उमेदवारांनी जैत मेळयला. ते भायर 114 पंचायतींतल्या 81 पंचायतींतल्यान भाजपाक जैत मेळ्ळा जाल्यार 22 पंचायतीन काँग्रेसीक जैत मेळ्ळा. हाचे भायर 1 नगरपंचायतीन बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आनी 10 नगरपंचायतींनी अपक्ष उमेदवार अध्यक्ष म्हणून वेंचून आयल्या. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. भारत फक्त संवसारीक भविष्याबद्दलच्या चर्चेच्या केंद्रस्थानी ना, पूण या चर्चांचे फुडारपणय करता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर हांणी म्युनिकान नॉर्वेचे अर्थमंत्री आनी म्युनिक सुरक्षा मंडळाचे नवे नेमिल्ले अध्यक्ष जेन्स स्टॉल्टनबर्ग हांची भेट घेतली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनाचेर काल सांजवेळा जाल्ल्या चेंगराचेंगरीन 15 जणांक मरण आयले आनी 7 जण जखमी जाल्यात. बायलांच्या प्रिमियर लीग क्रिकेट सर्तीन काल राती वडोदरान जाल्ल्या मॅचीन दिल्ली कॅपिटल्सान मुंबय इंडियन्साक 2 विकेटींनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आज सांजवेळा 5:30.